ह्रस्व दीर्घाचा उच्चार जाणीवपूर्वक करावा, म्हणजे लिहिताना चुका होत नाही. ब्रू दुसरा वन उभयपद पैकी आत्मनेपद प्रथम भूतकाळ अब्रुवी अब्रूवही अब्रूमही अब्रूथाः अब्रुवाथाम अब्रूध्वम अब्रूत अब्रुवाताम अब्रुवत